आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण. भारताला जगातल्या 3 प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी 1 बनवण्यासाठी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीतल्या शहरांचा आर्थिक विकास अत्यंत महत्वाचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. योग दिनाच्या उलटगणतीच्या 25 दिवसीय कार्यक्रमाचं आज उद्घाटन. आणि फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडमधील 1351 पदांच्या सुधारित आकृती बंदास आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं विविध मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान करणार आहेत. यावर्षी सरकारनं 139 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून त्यामध्ये 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्रींचा समावेश आहे. पहिल्या समारंभात राष्ट्रपतींनी 71 पद्मसन्मान प्रदान केले. आजच्या कार्यक्रमात 68 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान करण्यात येतील. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्स समाज माध्यमावर पंडित नेहरू यांचं स्मरण केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर मान्यवरांनी दिल्लीत शांतीवन या पंडित नेहरूंच्या स्मृतीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. भारताला जगातल्या 3 प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी 1 बनवण्यासाठी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीतल्या शहरांचा आर्थिक विकास अत्यंत महत्वाचा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज गांधीनगर इथं गुजरात शहरी विकासाची 20 वर्ष पूर्ण केल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत 11व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावर झेप घेतली आहे असंही मोदी यावेळी म्हणाले.
2014 में भारत की इकोनॉमी दुनिया में 11 नंबर पर थे. हमने कोरोना से लड़ाई लड़ी, हमने पड़ोसियों से भी मुसीबतें झेली, हमने प्राकृतिक आपदा भी झेली. इन सब के बावजूद भी इतने कम समय में हम 11 नंबर की इकोनॉमी से 4 नंबर की इकोनॉमी पहुंच गए.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज गांधीनगरमध्ये ऑपरेशन सिंदूर सन्मान यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या स्थानिकांनी ऑपरेशन सिंदूरसाठीचे फलक आणि तिरंगा हातात घेऊन घोषणा दिल्या. मोदी यांनी काल वडोदरा, भुज आणि अहमदाबाद इथंही रोड शो केला होता. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत पुदुच्चेरी इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उलटगणतीच्या 25 दिवसीय कार्यक्रमाचं आज उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी संकल्पना विशद केली.
This year we are celebrating Yog Mahotsav with the inspiring theme chosen by our honorable Prime Minister Shri Narendra Modi ji, Yoga for One Earth, One Health. Friends, as we all know, yoga is not only an exercise, it is an assistant art healthy living to interconnect body, mind and soul. Those who adopt yoga feel peace, power and clarity.
21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी विशाखापट्टणम इथल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या काउंटडाऊन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. कवी मनाचे महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं यावर्षीपासून सांस्कृतिक विभागातर्फे दिला जाणारा पहिला राज्य प्रेरणा गीत पुरस्कार हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अनादि मी अनंत मी या गीताला प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. वन विभाग अंतर्गत येणाऱ्या फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड मधील 1351 पदांच्या सुधारित आकृतीबंधास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली. याशिवाय विधी आणि न्याय विभागाअंतर्गत राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकाची पदं निर्माण करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. महसूल विभागाअंतर्गत शेतजमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निर्देशकांच्या नियुक्तीच्या सुधारित धोरणास देखील मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील 195 कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. दहशतवादाविरोधात भारताच्या शून्य सहिष्णुतेच्या धोरणाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल फ्रान्समध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला. भारताला शेजारी देशाबरोबर शांतता हवी असली तरीही हल्ला झाल्यास भारत शांत राहणार नाही, राज्यसभेतले खासदार गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केलं. हे शिष्टमंडळ पुढे इटली, युके, जर्मनी, डेन्मार्क आणि युरोपियन युनियनला भेट देणार आहेत. खासदार श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळांनीही काल दक्षिण कोरिया, कुवेत, कतार, काँगो आणि स्लोव्हेनिया आदी विविध देशांच्या भेटी घेऊन दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका स्पष्ट केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 68व्या वाढदिवसाप्रसंगी आज सकाळपासूनच गडकरींच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी गर्दी केली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
या समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्याचं जीवन बदलवण्याकरता जे जे काम मला करता येईल ते करण्याचा मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करीन, हाच माझा संकल्प आहे. आपल्या देशामध्ये प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे, 5 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झाली पाहिजे, विश्वगुरु झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशात ते पोटेन्शियल आहे आणि नजीकच्या काळात ते स्वप्न नक्की पूर्ण होईल असं मला वाटतं.
आगामी काही तासांत चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यांतील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जायंट्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत होणार आहे. हा सामना आज संध्याकाळी 7:30 एकाना स्टेडियम लखनौ इथं होणार आहे. वीज ग्राहकांच्या महावितरणकडे जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर नागपूर परिमंडलातील लघुदा आणि वीज ग्राहकांना आर्थिक वर्ष 2024-25 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 29,87,57,424 रुपये व्याजाचा परतावा देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. व्याजाची ही रक्कम ग्राहकांच्या वीज बिलात समायोजित करण्यात येत आहे. यात नागपूर जिल्ह्यातील तब्बल 15,40,995 ग्राहकांना 26,13,13,738 रुपये तर वर्धा जिल्ह्यातील 3,96,559 वीज ग्राहकांना 3,74,43,685 रुपयांचं व्याज देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. जर्मनीत सुरू असलेल्या ISSF कनिष्ठ विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय नेमबाज तेजस्विनीनं महिलांच्या 25 मीटर स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारत 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 4 कांस्य पदकासह 11 पदके मिळवून आघाडीवर आहे. इयत्ता 11वीच्या प्रवेशाकरता काल ऑनलाईन नोंदणी पोर्टल कार्यान्वित केल्यानंतर पहिल्या दिवशी 2,58,887 विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. राज्यस्तर प्रवेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा शिक्षण संचालक डॉ महेश पालकर यांनी ही माहिती दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण. भारताला जगातल्या 3 प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी 1 बनवण्यासाठी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीतल्या शहरांचा आर्थिक विकास अत्यंत महत्वाचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.